मी गोलू उर्फ अशोक भीमराव डेरे अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो आपणास माझा सप्रेम जय भीम नमस्कार। आपणास कळकळीची नम्र विनंती आहे आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधून सर्वसाधारण ब गटामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे। माझे विजयी बोधचिन्ह मेणबत्ती मेणबत्ती मेणबत्ती। आपल्या प्रभाग क्रमांक 11 चा सर्वांगीण विकास करण्यासाठी व आपल्या सेवेत सदैव तत्पर राहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि या माध्यमातून 4 पक्ष मीच एकटा अपक्ष 4 पक्षांचा पाठिंबा घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे। आपला गोलू उर्फ अशोक भीमराव डेरे। माझे विजयी बोधचिन्ह आहे मेणबत्ती मेणबत्ती मेणबत्ती। मला नगर परिषद यवतमाळ 2025 सार्वत्रिक निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून बहुजन समाज पार्टी BSP मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी व गोंडवाना गणतंत्र पार्टीचा अधिकृत पाठिंबा जाहीर झालेला आहे। तरी आपणास नम्र विनंती की आपण माझ्या विजयी बोधचिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा। ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भीम जय भारत।